आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नागपूर जिल्ह्यात रावळगाव स्थित कारखान्यातल्या स्फोटात 17 जणांचा मृत्यू तर अन्य 18 जण जखमी. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांसाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी. राज्यभरातील सर्व कार्यालयांचे 1 महिन्यात पॉश ऑडिट करण्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे निर्देश. आणि विश्वचषकाच्या सुपर 8 सामन्यात भारताचा सामना आज वेस्ट इंडिज संघाविरुद्ध ईडन गार्डन्स इथं होणार. आता बातम्या विस्तारण. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या रावळगाव स्थित SBL एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या स्फोटात 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर दिली आहे. या स्फोटात 18 कामगार जखमी झाले आहेत. खाणकाम आणि औद्योगिक वापरासाठी स्फोटकं तयार करणाऱ्या कारखान्यात हा स्फोट झाल्याचं स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. जखमीवर जवळपासच्या रुग्णालयात उपचार सुरू असून NDRF आणि SDRFचं पथक मदत करत असल्याचं जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी सांगितलं.
सकाळच्या शिफ्टमध्ये जवळपास 30 ते 35 लोक इथे फॅक्टरीमध्ये काम करत असताना ब्लास्ट झालेला आहे. आतापर्यंत आमचं प्रायमरी रिस्पॉन्स आहे की जे डेड बॉडीज आहेत त्यांना रिकव्हर करणे, इंज्युअर्डला हॉस्पिटलला नेऊन ट्रीटमेंट सुरू करणे. जवळपास आम्ही 18-20 लोकांना आतापर्यंत हॉस्पिटलला नेलेलं आहे ऑरेंज सिटीला. तिकडे त्यांचं ट्रीटमेंट चालू आहे आणि सगळं पोलीस प्रशासन इथे आहे. SDRF NDRF सगळ्यांना आम्ही बोलवलं आहे. कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.
या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या वारसाला राज्य शासनातर्फे 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मृतांची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांची DNA टेस्ट केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबाला प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत दिली जाईल असं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दरम्यान वारंवार या स्फोटाच्या घटना होत आहेत. कामगारांचा जीव वारंवार धोक्यात सापडत आहे. या कंपनीच्या सुरक्षा ऑडिट होते की नाही यासाठी जबाबदार लोकांवर कारवाई होणार की नाही असे प्रश्न काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी समाज माध्यमांद्वारे उपस्थित केलं आहे. अमेरिका आणि इस्रायलनं काल केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी ठार झाल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलं आहे. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेनं आज त्याला दुजोरा दिलाय. या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख आणि संरक्षण मंत्री देखील ठार झाल्याचं वृत्त आहे. इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. ऐकूया याबाबत सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
अमेरिका आणि इस्रायलनं काल केलेल्या हवाई हल्ल्यात इराणचे 40 पेक्षा जास्त सरकारी अधिकारी मारले गेले. किमान 201 नागरिकांचा मृत्यू झाला तर 700 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इराणनं संपूर्ण मध्यपूर्वेत हल्ले सुरू केले आहेत. दुबई, दोहा, बहरीन आणि कुवेतमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या किंवा अमेरिकेशी संबंधित ठिकाणी इराणने हल्ले केल्याचं वृत्त आहे. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अंतोनियो गुटेरस यांनी या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला असून दोन्ही पक्षांनी ताबडतोब शस्त्रखाली ठेवून वाटाघाटी सुरू कराव्या असं आवाहन सुरक्षा परिषदेच्या तातडीनं बोलावलेल्या बैठकीत केलं. हा हल्ला मानवतेविरुद्धचा गुन्हा असून इराणमध्ये नरसंहार झाला आहे असं इराणच्या प्रतिनिधींनी सांगितलं. चीनने या घडामोडींबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली असून तात्काळ युद्ध थांबवण्याचं आवाहन केलं आहे. पश्चिम आशियात पेटलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं तिथल्या भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. भारतीय दूतावास रात्रंदिवस मदतीसाठी उपलब्ध असतील असं त्यात म्हटलं आहे. तसंच भारतात तात्पुरत्या वास्तव्यासाठी असलेल्या परदेशी नागरिकांसाठीही परराष्ट्र मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ज्या नागरिकांना व्हिसाची मुदत वाढवून हवी आहे अथवा आपलं वास्तव्य नियमित करून हवं आहे त्यांनी आपल्या जवळच्या परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयाशी संपर्क साधावा असं यात म्हटलं आहे. दरम्यान या युद्धाच्या तणावामुळे दुबई विमानतळावरची उड्डाणं अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहेत. या विमानतळाबाहेर काही तासांपूर्वी स्फोट झाला होता. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके.
2000 लिटर क्षमतेच्या बल्क मिल्क कूलरची सुविधा उपलब्ध होणे ही मेळघाटमधील परिवर्तनाची नांदी आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. धारणी येथे 2000 लिटर क्षमतेच्या बल्क मिल्क कूलरचा उद्घाटन सोहळा आणि दूध उत्पादक शेतकरी मेळावा आज आयोजित करण्यात आला. मदर डेअरीद्वारा आयोजित या दूध उत्पादकांच्या मेळाव्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केलं.
एक समय मेड़घाट में 95-2000 में जब मैं मंत्री था तो 2500 आदिवासी बच्चों की कुपोषण के कारण मृत्यु हुई थी। मेड़घाट हमारे महाराष्ट्र का ऐसा क्षेत्र है कि जहां सामाजिक आर्थिक पिछड़ेपन है, यहां के लोग समृद्ध हो, संपन्न हो, युवाओं को रोजगार मिले और यहां की परिस्थिति, सामाजिक आर्थिक परिस्थिति बदले, ये हम सबकी मन की इच्छा है। और उसी में जो अनेक प्रयास चल रहे हैं उसमें मदर डेयरी का भी उपक्रम बहुत महत्वपूर्ण है।
मेड़घाट परिसरातील दूध उत्पादन वाढवणे या प्रमुख उद्दिष्टांसाठी मदर डेअरीज मार्गदर्शक महत्वाचं ठरणार आहे, असं गडकरी म्हणाले।
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेसाठी असणाऱ्या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा म्हणजेच पॉश ऍक्टची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यभरातील सर्व शासकीय खासगी कार्यालयातील अंतर्गत तक्रार समितीचे परीक्षण अर्थात पॉश ऑडिट एक महिन्यात करण्यात यावं, असे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्तांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत। रुपाली चाकणकर यांच्याकडे येणाऱ्या विविध तक्रारी अहवाल तसेच राज्यभरात दौरा करताना याबाबत अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत। अनेक कार्यालयांमध्ये अंतर्गत समितीची स्थापना होत नाही, केवळ कागदावर असलेल्या समिती, त्याबाबत जाणीव जागृती नसणे, समितीला कामकाजाचे प्रशिक्षण नसणे, वार्षिक अहवाल सादर न होणे, दर्शनी भागात फलक नसणे अशा अनेक बाबी निदर्शनास आल्या आहेत। या पार्श्वभूमीवर या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत अंतर्गत समिती परीक्षण करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत। महाराष्ट्र भूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभर स्वच्छता अभियान राबवण्यात आले। आज सकाळी 8-10 या वेळेत ही मोहीम पार पडली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान या संकल्पनेला पाठबळ देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। या मोहिमेत नागपूर शहरातील 5 प्रमुख ठिकाणी स्वच्छता करण्यात आली। आकाशवाणी चौक, सिव्हिल लाईन्स नागपूर येथील उपसंचालक अभियांत्रिकी कार्यालय परिसर, सीताबर्डी येथील मातृसेवा संघ परिसर, रघुजीनगर येथील राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय परिसर, इमामवाडा बस आगार परिसर तसेच वेळा हरिश्चंद्र आणि खापरीगट ग्रामपंचायत अंतर्गत शंकरपूर रस्ता या भागाचा यात समावेश होता। या 2 तासांच्या अभियानात 27,825 चौरस मीटर परिसर आणि 1.5 किलोमीटर शंकरपूर रोड स्वच्छ करण्यात आला। एकूण 6,586 किलोमीटर कचरा संकलित करून तो डम्पिंग यार्डमध्ये पाठवण्यात आला। आकाशवाणी नागपूरमध्ये देखील आज सकाळी डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि आकाशवाणी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आलं। यावेळी अधिकाऱ्यांनी आणि प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी श्रमदान करून स्वच्छता केली। वर्धा जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे बऱ्याच ठिकाणी शेतपिकांचं नुकसान झालं आहे। तूर, चणा आणि गव्हाच्या पिकावर संकट ओढावलं आहे। विशेषतः समुद्रपूर आणि हिंगणघाट परिसरात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे। त्यामुळे कृषी विभागाकडून संपूर्ण जिल्ह्यातील पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून शासनाकडून मदत मिळवून द्यावी असे निर्देश खासदार अमर काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिले आहे। विश्वचषकाच्या सुपर 8 सामन्यात भारताचा सामना आज वेस्ट इंडिज संघाविरुद्ध कोलकात्यातील इडन गार्डन्स इथं होणार आहे। उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं अत्यंत महत्वाचं आहे। सायंकाळी 7 सामना सुरू होईल। वेस्ट इंडिज सध्या गुणतालिकेत सरस धावगतीच्या जोरावर दुसऱ्या स्थानावर आहे। राज्यातल्या शालेय अभ्यासक्रमात शीख गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानावर आधारित धडा समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली। नवी मुंबईत खारघर इथं शीख गुरु तेग बहादूर यांच्या 350 शहीद दिनानिमित्त आयोजित हिंदी चादर कार्यक्रमात ते बोलत होते। गुरु तेग बहादूर यांच्यासारखा बलिदानाचं उदाहरण जगात कुठेही सापडणार नाही, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले। शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। नागपूर जिल्ह्यात रावळगाव स्थित कारखान्यातल्या स्फोटात 17 जणांचा मृत्यू तर अन्य 18 जण जखमी। पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांसाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी। राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट करण्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे निर्देश आणि विश्वचषकाच्या सुपर 8 सामन्यात भारताचा सामना आज वेस्ट इंडिज संघाविरुद्ध इडन गार्डन्स इथं होणार। याबरोबर हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल। नमस्कार।